आज बनीचा दुसरा समर क्लास सुरू होणार होता। बनी खूप एक्साइट होता की हा क्लास कसा असेल। हा फक्त 7 डेजचा होता, पण अजून एक्सटेंड पण करता येणार होता। ड्रॉइंग, पेंटिंगचे बनीचे फेवरेट सब्जेक्ट होते। वेगवेगळ्या कलर्सशी त्याला खेळायला आवडत असे। तासन तास तो कलर्सबरोबर खेळत असे। त्याची ही आवड बघूनच मॉमने त्याला क्लासमध्ये ॲडमिशन घेतली होती। बनी फर्स्ट डेला वर्कशॉपमध्ये लवकर पोहोचला, तेव्हा अजून खूप जणं यायची होती। वर्कशॉपच्या मिसने त्याला एका फ्रंट सीटवर बसवले व त्याला एक कोल्ड्रिंक ऑफर केले। ती म्हणाली, चिल बनी, अजून तुझे बरेच फ्रेंड्स यायचे आहेत, तू खूप लवकर आला आहेस, आपण थोडे वेट करू। बनी चुपचाप आपल्या सीटवर बसला व एकदम खुश झाला, कारण त्याचा आणखी एक बेस्ट फ्रेंड चिंटू मंकी त्याच्या डॅडबरोबर त्या वर्कशॉपमध्ये एंट्री करत होता। चिंटूला पण बनीला बघून खूप आनंद झाला। तो बनीच्या शेजारी येऊन बसला। प्रथम पेन्सिल कशी होल्ड करायची व साधे साधे पिक्चर्स कसे ड्रॉ करायचे ते शिकवले। फर्स्ट डेला वेगवेगळ्या टाईप्सची फुले, झाडे, छोटे बर्ड्स इझी मेथडने कसे काढायचे ते शिकवले। फुल डे न सगळी मुले खाली मान घालून पिक्चर्स काढत होती। मोठी ड्रॉइंग बुक त्यांना दिली होती। नेक्स्ट डेला पेंटिंगचा क्लास होता। ब्रश होल्ड कसा करायचा, कलर किती व कसे प्रिपेअर करायचे, कलर कॉम्बिनेशन कसे असते, काय असते, असे खूप नॉलेज त्यांना दिले। आता रोज थोडा होमवर्क पण असायचा। एखादे ड्रॉइंग काढले की रात्री घरी त्याला कलरिंग करायचे व नेक्स्ट डेला टीचरला दाखवायचे। होता होता 7 डेज कसे संपले ते बनीला व चिंटूला समजले सुद्धा नाही। त्यांना अजून शिकावेसे वाटत होते। मग बनी मॉमला म्हणाला, अजून 7 डेजचे वर्कशॉप मी करू का, त्यात आम्हाला अजून छान छान गोष्टींचे ड्रॉइंग करायला मिळेल। बनीला एवढे खुश व एखाद्या गोष्टी तेवढा इंटरेस्ट घेताना बघून मॉमने ठरवले की अजून 7 डेजच्या वर्कशॉपची ॲडमिशन घ्यायची। नंतरचे 7 डेज पण बनी एकदम रंगून गेला होता। 15 डेज नंतर त्यांचे वर्कशॉप संपले, पण बनीने ठरवले होते की ड्रॉइंगची प्रॅक्टिस सोडायची नाही, रोज एक तरी पिक्चर काढून रंगवायचे। हळूहळू त्याच्याकडे खूप पेंटिंग्स जमली। मग त्याच्या मॉमने त्याला आयडिया दिली, एक फुल वॉल त्याची पेंटिंग लावली व प्रत्येक 8 दिवसांनी ती चेंज करायची। बनीची ती वॉल बघायला खूप मित्र येतात व त्याला वेल डन म्हणतात। बाय बाय।